आज विजयादशमी च्या निमित्ताने आपण या विशेष कार्यक्रमासाठी म्हणजे ध्यान आणि ध्यानानंतर एका विशेष पवित्र कार्यक्रमासाठी असे एकत्र जमलेले आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे आपण एकत्र आलेले आहोत. आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम 25 ते 40 या वयोगटाचे तरुण साधक सादर करणार आहेत. मी या मंडळींना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रम सुरू करावा. हरी हरी.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. श्रीराम. आज आपण सर्वजण इथे दसऱ्याच्या विशेष कार्यक्रमानिमित्त इथे जमलो आहोत. मी अभिजित केंदुरकर आणि सद्भक्त सौभाग्यवती मंजिरी भिंडवाले आपले सर्वांचेच या कार्यक्रमात स्वागत करतो. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणून याचे महत्व आहे. दसरा हा सीमोल्लंघन करण्याचा दिवस म्हणून जाणला जातो. आजच्या दिवशीच राजे आपल्या राज्याचा विस्तार करण्याच्या हेतूने सीमा ओलांडत असत. आजच्याच दिवशी महावीर अर्जुनाने आपलं बृहन्नाडा रूप त्यागून लपवलेली शस्त्रे काढून संपूर्ण कौरव सेनेचा पराभव एकट्याने केला होता. आजच्याच दिवशी देवी दुर्गेने महिषासुरासारख्या बलशाली राक्षसाचा वध केला आणि आजच्याच दिवशी प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला. आज तागायत एवढी युद्ध झाली त्यात बरेचदा असं बघायला मिळतं की जो जेता असतो तो युद्धानंतर बदलतो. रामचंद्रांनी रावणासारख्या बलाढ्य राक्षसाला परास्त केलं तरी ते जसे आधी होते तसेच राहिले. राम रामच राहिले आणि फक्त रावण संपला. दसरा हा सत्प्रवृत्तींचा दुष्ट प्रवृत्तींवर विजयाचा दिवस म्हणून ओळखला जातो. तर एक साधक म्हणून आपल्या दुष्ट प्रवृत्तींना कसं कमी करता येईल व सत्प्रवृत्तींना कसं अधिकाधिक वर्धिष्णू करता येईल तसंच पारमार्थिक सीमोल्लंघन कसं करता येईल आपण आजच्या कार्यक्रमात याचा अभ्यास करणार आहोत. मी जीव मज बंधन मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ भोगीन आता असा साधकाचा सुरुवातीला पक्का भाव असतो. जसजसं श्रवण चिंतन निधिध्यास वाढतो उत्तम गुणांचा अभ्यास वाढतो तसतसं त्याचा आत्मनिश्चय पक्का होतो. संतांची आणि महापुरुषांची चरित्र वाचल्यावर त्यावर चिंतन केल्यावर चित्तशुद्धी होते आणि त्या जीवाचा प्रवास शिवाकडे सुरू होतो. हे खरं परमार्थिक सीमोल्लंघन आहे. जीवाची लघुत्वाकडून व्यापकाकडे जायला सुरुवात होते. दसऱ्याच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रांच्या चरित्राचे त्यांच्या गुणांचे जणू मनाला वेधच लागतात. मनुष्य अवतारात मानवी गुणांची परिसीमा कशी गाठता येते याचे श्री रामचंद्र गेले हजारो वर्षे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे सर्वच साधक विश्वाला मार्गदर्शन करतात. म्हणून आज आपण प्रभू श्री रामचंद्र यांच्या काही गुणांचा अभ्यास करणार आहोत. ते आचरणात कसे आणता येतील याचा विचार करणार आहोत. रामचंद्रांची विनम्रता त्यांचं सहज वर्तन त्यांचं सामर्थ्य त्यांची निसंगता पितृभक्ती बंधुप्रेम आणि कितीतरी असे गुण आहेत ज्यांनी युगानुयुग सर्व भारतवर्षाला संतांना वेड लावलेला आहे. म्हणून दसऱ्याच्या निमित्ताने आपण रामचंद्रांच्या चरित्राचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण सद्भक्त रोहितकडून रामाष्टकम ऐकूयात.
भजे विशेष सुंदरम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव राम मद्वयम् जटाकलापशोभितं समस्त पापनाशकं स्वभक्त भीतिभंजनं भजेह राम मद्वयम् निजस्वरूपबोधकं कृपाकरं भवापहं समं शिवं निरंजनं भजेह राम मद्वयम् सह प्रपंचकल्पितं ह्यनामरूपवास्तवं निराकृतिं निरामयं भजेह राम मद्वयम् निष्प्रपंच निर्विकल्प निर्मलं निरामयं चिदेकरूप संततं भजेह राम मद्वयम् भवाब्धिपोतरूपकं ह्यशेष देहकल्पितं गुणाकरं कृपाकरं भजेह राम मद्वयम् महावाक्यबोधकैर्विराजमान वाक्पदै परब्रह्म व्यापकं भजेह राम मद्वयम् शिवप्रदं सुखप्रदं भवच्छिदं भ्रमापहं विराजमान देशिकं भजेह राम मद्वयम् रामाष्टकं पठति यः सुखदं सुपुण्यम् व्यासेन भाषितमिदं शृणुते मनुष्यः विद्यां श्रियं विपुलसौख्यमनन्तकीर्तिं सम्प्राप्य देहविलये लभते च मोक्षम् इति श्रीव्यासविरचितं रामाष्टकं सम्पूर्णम् श्रीरामचन्द्रार्पणमस्तु।
धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो कीजे परमार्थ लाहो तो पाविजे सिद्धीते दासबोधात समर्थांनी नरदेहाचं महात्म्य सांगणारा हा श्लोक रचला आहे। ते म्हणतात की हा नरदेह धन्य आहे कारण या नरदेहाचा जर उचित उपयोग करून घेतला तर जन्माचं सार्थक होतं। मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय हे मद्भाग्यांनी आपल्याला लाभलं आहे। मुख्य म्हणजे सद्गुरु प्राप्ती होऊन त्यांनी आपल्याला अनुग्रहित केलं आहे तर आता आपलं काम एवढंच की त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून या नरदेहाचं सार्थक करून घ्यायचं। रोज तास दीड तासाची ध्यानाची बैठक श्रवण वाचन नामाची बैठक असं दीर्घकाळ सांभाळायचं असेल तर त्यासाठीचं शारीरिक सामर्थ्य कमावणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे। सामर्थ्य कसं असावं तर ते श्री रामचंद्रांसारखं तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ असे श्रीराम होते। अति कोमल आणि सुकुमार असून देखील अति बलशाली 16 वर्षांच्या कोवळ्या वयात त्यांनी अनेक राक्षसांचा लीलया वध केला आणि एवढ्या लहान वयातच जे महान शिवधनुष्य मोठे दिग्गज राजे वीर सरकवू देखील शकले नाहीत त्याला श्री रामचंद्रांनी उचलून सहज दुखंडित केलं। ते पराक्रमी अतुलनीय योद्धा होते। 4 महिन्यापूर्वी आमच्या वयोगटाचं भूगाव इथे शिबिर झालं। त्यात स्वामीजी म्हणाले साधना जर निरंतर करायची असेल तर आरोग्य उत्तम हवे। त्यासाठीच्या काही युक्त्याही त्यांनी सुचवल्या। महत्वाचं म्हणजे आपला खाण्यावर कंट्रोल हवा। बेकरी प्रोडक्ट्स अति तेलकट तुपकट पदार्थ वर्ज्य करावे। गोड पदार्थ टाळावे। नियमित व्यायाम करावा। किमान आठवड्यातून 4 दिवस तरी व्यायाम हवा। साधना भक्तिभावानी करावी आणि शेवटचं म्हणजे उत्तम विचारांचं संगोपन करावं। ह्यानं शरीर व मन दोन्ही उत्तम राहायला मदत होते।
श्री रामचंद्रांच्या सामर्थ्याची एक विशेषता आहे। खरतर ज्या ठिकाणी एवढं शारीरिक सामर्थ्य आहे तिथे आत्मबळ मानसिक सामर्थ्य बहुधा नसतंच, परंतु रामचंद्रांच्या ठिकाणी हे दोन्ही गुण शोभून दिसतात. राम रावण युद्ध सुरू व्हायच्या आधी रावणाने आपले दोन गुप्तचर शुक आणि सारण हे रामचंद्रांच्या छावणीत पाठवले. श्रीरामांच्या सेनेचे संख्याबळ याचा अंदाज घेणे, सेनेची बलस्थानं काय आहेत, कोणकोण महारथी आहेत, त्यांच्या शक्ती काय काय आहेत, सेनेची निर्बल बाजू कोणती आणि युद्धाची योजना काय, हे सर्व नीट समजून घेऊन त्यांना हे सर्व रावणाला सांगायचं होतं. परंतु विभीषणाने त्यांना पकडलं आणि रामचंद्रांसमोर आणलं. युद्धनीतीप्रमाणे गुप्तचरांना मृत्यूदंड हा ठरलेला नियम आहे. यावर श्रीरामांचं कथन फार महत्वपूर्ण आहे. ते म्हणतात, या दोन्ही गुप्तचरांना मुक्त करा. जय पराजय जर गुप्तचरांच्या मृत्यूवर अवलंबून असते तर शूरवीरता आणि रणकौशल हे सर्व व्यर्थ आहे. पुढे श्रीराम शुक आणि सारणाला असं म्हणतात, तुम्ही सर्व भेद जाणून घेतले असतील तर ते खुशाल जाऊन रावणाला सांगा, आणि अजून जर काही जाणून घ्यायचं राहिलं असेल तर ते नीट बघून घ्या आणि प्रसन्नतापूर्वक परत जा. पण रावणाला माझा एक संदेश मात्र सांगा, केवळ शत्रुसेनेची संख्या आणि त्यांची बलस्थानं जाणून घेऊन युद्ध जिंकली जात नाहीत. युद्ध जर जिंकली जातात ती धर्म, नीती आणि सत्य यांच्या अधिष्ठानावर आणि आत्मबळावर. विजय नेहमी सत्याचाच होतो. वास्तविक पाहता रावण अतिबलशाली, वेद अभ्यासक, महान शिवभक्त आणि अजेय योद्धा होता. पण धर्म आणि नीतीचे पालन न केल्याने आणि मनावर नियंत्रण नसल्याने त्याला भय होतं. म्हणूनच कदाचित त्याने शुक व सारणला पाठवलं. श्रीरामचंद्रांकडे सामर्थ्य, विवेक, आत्मबळ, सत्यनिष्ठा हे सर्व गुण तर होतेच, परंतु त्यांना या सर्व गुणांची यथार्थ जाणीव देखील होती. दृढ विश्वास होता म्हणूनच ते निर्भय होते, आणि म्हणूनच प्रत्येक परिस्थितीत ते शांत व आनंद निर्भर असं जीवन जगू शकले. आपल्याला देखील आत्मभावावर राहून वर्तन करता येणं शक्य आहे असं स्वामीजी म्हणतात. दिवसातून एकदा तरी निस्तरंग स्थिती अनुभवावी, जेणेकरून आपलं आत्मबळ वाढेल. आज आपल्याला देखील हा विचार करायचा आहे की आपण अधिक निर्भय आणि शांत जीवन कसं जगू शकतो. सदाचरण, तत्वनिष्ठ वर्तन आणि त्यासाठी प्रसंगी काही गोष्टींचा त्याग, विवेक, सत्यनिष्ठा आणि आत्मबळ हे आपल्या जीवनात कसे वर्धिष्णू होतील, यासाठी आपण कायमच प्रयत्नशील राहूयात. त्यासाठी स्वामीजी तुम्ही आम्हाला सर्वांनाच बळ पुरवता आहात. आता आपण सद्भक्त सौभाग्यवती कांचन भिसे हिच्याकडून एक भजन ऐकूयात.
श्रीराम राम आकाशी पाताळी राम आकाशी पाताळी राम नांदे भूमंडळी राम योगी यांचे मेळे राम योगी यांचे मेळे सर्व काळी शोभतो सर्व काळी राम नित्य निरंतरी राम सभाय अंतरी राम सभाय अंतरी राम विवेकाचे घरी भक्तिवारी सापडे भक्तिवारी सापडे भक्तिवारी सापडे राम भावे ठाई पडे राम भक्तांची सापडे राम भक्तांची सापडे राम मी पणे नातुडे राम मी पणे नातुडे मौन घडे श्रुतीसी मौन घडे श्रुतींची मौन घडे श्रुतींची राम योग्यांचे मंडन राम भक्तांचे भूषण भक्तांचे भूषण राम आनंद रक्षण
आनंद रक्षण
संरक्षण दासाचे संरक्षण दासाचे संरक्षण दासाचे राम आकाशी पाताळी आकाशी पाताळी राम नांदे भूमंडळी नांदे भूमंडळी राम योगियांचे मेळी सर्व काळी शोभतो
सर्व काळी शोभतो
सर्व काळी शोभतो सर्व काळी शोभतो राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी
राम आकाशी पाताळी राम आकाशी पाताळी
रामायणात वनवासाला निघालेल्या प्रभू श्री रामांची गोष्ट आहे. श्री राम सीतामाई आणि लक्ष्मण अयोध्या नगरी शीतवाह नदी गोमती नदी मागे टाकून शृंगवेरपूर राज्याच्या सीमेवर पोचतात. तिथे भिल्लांचा राजा गुह काही वृद्ध मंडळींसमवेत प्रभूच्या दर्शनासाठी येतो. राजा गुह हा श्री रामांचा मित्र आहे. त्याच्या मनात रामचंद्रांप्रती अत्यंतिक प्रेमादर आहे. गुहाला पाहून प्रभू एकदम आनंदून जातात. ते त्याला घट्ट आलिंगन देऊन जवळ बसवून घेतात आणि त्याचे त्याच्या परिवाराचे कुशल समाचार विचारतात. आपल्याला आता 14 वर्ष वनात राहायचं आहे. ह्याविषयी कोणतीही नाराजी दुःख वेदना ह्याची पुसटशीही छटा त्यांच्या मुखमंडलावर नाही. अयोध्येत इतकी बिकट परिस्थिती असताना वडील अस्वस्थ असताना आईची स्थिती कशी आहे हे माहीत नसताना ही सगळी दुःख सांगत न बसता रामचंद्र मात्र समोर असलेल्या आपल्या मित्राची प्रेमानं चौकशी करत आहेत. गुहाच्या नेत्रात आसव तरळतात. घडलेल्या प्रसंगाविषयी निषादराज अवगत आहेत. त्यांनाही सर्वांसारखेच या घटनेविषयी अतीव दुःख आहे. स्वतःचे क्षेम सांगून गुह सरळ मुद्द्यावर येतो. रामा, एक अत्यंत विनम्र प्रार्थना घेऊन आज आम्ही इथं आलो आहोत. तुझा अयोध्येचा राज्याभिषेक टळला हे जणू आम्हाला आमचं सद्भाग्यच वाटतं. आज तुझा राज्याभिषेक इथे व्हावा असं आम्हाला वाटतं. तू शृंगवेरपूरचा राजा हो. रामा, ही संपूर्ण भूमी आज मी तुला अर्पण करत आहे. बघायला गेलं तर कैकेयी मातेनं मागितलेले दोनही वर ह्यानं भंग पावत नव्हते. तिनं पहिला वर मागितला होता की राज्याभिषेक रामाचा न होता तिचा पुत्र भरताचा व्हावा, तर दुसरा वर मागितला होता की रामांनी 14 वर्ष वनवासात राहावे. इथे निषादराज आपणहून स्वेच्छेने हे राज्य श्री रामांना देऊ इच्छित होते, त्यामुळे ह्या प्रस्तावावर विचार करता आला असता. मात्र प्रभू श्री राम मुळातच निरासक्त. त्यांच्या अंतरात राज्याचा, सत्तेचा, मानाचा किंचितही मोह नव्हता. ते गुहाला म्हणतात, मित्रा, अरे राज्याभिषेकाची काय आवश्यकता आहे? 14 वर्षांकरता वनवासाचे व्रत घेऊन मी निघालो आहे. आता कुठल्याही धातूच्या आसनावर बसणे नाही, कोणतेही अलंकार धारण करणे नाही, एकाही गावाच्या सीमेत मला प्रवेश करता येणार नाही. आता वल्कल नेसून कंद, मुळं, फलाहार घेत हे व्रत पूर्ण करायचं आहे. या प्रसंगावरून ऐन तारुण्यात असलेल्या रामचंद्रांचं संपूर्णत कामनारहित अंतःकरणाचं आपल्याला दर्शन घडतं.
साधक म्हणून जर आपण बघितलं तर आपला मोह आणि आसक्तीच आपल्या भय, चिंता, सुख दुःख याला कारणीभूत होतात. हे बंधन झुगारू शकलो तरच आपलं पारमार्थिक सीमा उल्लंघनाकडे एक पाऊल पडेल. या सर्व विकारांचे मूळ देहबुद्धीत अज्ञानात आहे असं आपल्याला श्रवणाने पक्क समजलं आहे. हा रस्ता पार करायला फार खडतर आहे, पण जो चालायला सुरुवात करतो तो कधीतरी नक्कीच पोचतो. म्हणून सुरुवातीला आपण छोटे छोटे संकल्प करून मोह, आसक्ती, कामक्रोध ही बंधनं कशी कमी करू शकू याचा विचार करूया. आपल्याला बाहेरच्या विषयांचा अतीव मोह असतो. आपण त्याला गरजेचं आवरण द्यायचा प्रयत्न करतो, जसं हॉटेल, टीव्ही, सिनेमा इत्यादी. इथे इंद्रिय दमनच हवे. मोठे स्वामीजी म्हणत असत, भजी खायची इच्छा झाली तर पुढच्या वेळी खाऊ असे मनाला समजवावे. सिनेमा बघावासा वाटला तर पुढच्या वेळेवर ढकलावा. अशाने विषयाचा आपल्यावर असलेला प्रभाव हळूहळू कमी होऊन निरस्त होईल. आपली अजून एक आसक्तीची जागा म्हणजे आपलं कुटुंब, आपली मुलं, पती पत्नी, नातवंड इत्यादी. प्रेम तर करायचंच, पण त्यात आसक्ती, अपेक्षा तर नाही ना असं अधूनमधून तपासून घ्यायचं. आणि तसं वाटल्यास त्याचा विचारपूर्वक त्याग करायचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे थोड्या इंद्रिय निग्रहाने, मनोनिग्रहाने निर्मोही, निरासक्त जीवनाचा अभ्यास करता येणं नक्कीच शक्य आहे. एका नियमाने बंधन घालून मन व चित्त नियंत्रित होईल, साधनेला पूरक होईल आणि परमार्थाच्या असीम प्रांगणात शिरायला सुरुवात होईल. आता आपण सद्भक्त सौभाग्यवती सायली गंधे हिच्याकडून आपल्या स्वामी माधवनाथांनी रचलेला एक अभंग ऐकूया.
जय जय प्रभु कमलवदना कमललोचना रामा कमललोचना रामा पितृवचन प्रतिपालन घोरविपिन पर्याटन पितृवचन प्रतिपालन घोरविपिन पर्याटन आदिनाथ धनुभञ्जन आदिनाथ धनुभञ्जन सत्वपालना रामा कमललोचना रामा जय जय प्रभु कमलवदना कमललोचना रामा क्रूरदैत्यनिर्दायण कुंभकर्ण हिरावण क्रूरदैत्यनिर्दायण कुंभकर्ण हिरावण क्षात्रधर्म प्रतिपालन क्षात्रधर्म प्रतिपालन धैर्य वीर्यदारामा कमललोचना रामा जय जय प्रभु कमलवदना कमललोचना रामा शरणागत उद्धारण भ्रातृभाव कुलरक्षण शरणागत उद्धारण भ्रातृभाव कुलरक्षण गुरुवशिष्ठ वचन शरण गुरुवशिष्ठ वचन शरण आत्मध्यानदारामा कमललोचना रामा जय जय प्रभु कमलवदना कमललोचना रामा तारी तारिया दीना तारी तारिया दीना नित्य येत पद शरण तारी तारिया दीना नित्य येत पद शरण माधव करी तव ध्यान माधव करी तव ध्यान गात तव गुणारामा कमललोचना रामा जय जय प्रभु कमलवदना कमललोचना रामा कमललोचना रामा
गुरु वशिष्ठ श्री रामचंद्रांना उपदेश करताना म्हणतात अंतस्त्यागी बहिसंगी लोके विहार राघव सगळ्या प्रकारची कर्म उत्साहाने पार पाडत असताना अंतःकरणावर जरा देखील परिणाम होऊ न देता या जगात विहार करता येतो हेच सूत्र रामचंद्रांच्या जीवनात ठाई ठाई दिसतं रामायणात श्री रामचंद्र सीतामाता आणि लक्ष्मण दंडकारण्यात असताना तेव्हाची एक गोष्ट आहे दंडकारण्यात भगवान महादेव आणि भगवती सती महर्षी अगस्तीनकडून रामकथा श्रवण करून निघाले योगायोगाने श्री रामांची अवतार लीला दंडकारण्यातच सुरू आहे आणि भगवती जानकीच्या अपहरणानंतर ते विलाप करत आहेत विलाप करताना ते अक्षरशः रडत रडत वृक्षांना विचारतात अरे माझी सीता कुठे आहे हरणांना विचारतात तुम्ही जानकीला पाहिलत का तुमच्या डोळ्यासारखेच तिचे डोळे आहेत आकाशाकडे बघत सूर्याला विचारतात, तुला माझी सीता कुठे दिसते आहे का? सीते सीते असं म्हणत भगवान भीषण विलाप करतात आणि लक्ष्मण त्यांना सांभाळत आहेत. भगवान महादेवांनी हे दृश्य पाहिलं आणि जय सच्चित आनंद म्हणून दुरूनच रामांना प्रणाम केला. सती म्हणाली, आत्ता आपण ज्यांना सच्चित आनंद म्हणून प्रणाम केला ते कोण? भगवान महादेव म्हणाले, अग सती, महर्षी अगस्तींच्या आश्रमात राहून इतके दिवस आपण ज्यांची कथा ऐकली ते हे भगवान श्रीराम. आता मात्र सती आश्चर्याने विचारते, हे काय साक्षात परब्रह्म आहेत? महादेव म्हणाले, हो. सतीला हे कळेना की एखाद्या गोष्टीच्या वियोगाने ज्याला आपल्यामध्ये अपूर्णता जाणवते तो सत कसला? ज्यांच्याकडून उत्तर मिळू शकणार नाही त्या झाडांना हरणांना प्रश्न विचारणारा तो चित कसला? आणि जो घळाघळा अश्रुपात करतो तो आनंद कसला? हा सत नाही, चित नाही, आनंद नाही. मात्र महादेवांच्या कृतीबद्दल शंका कशी घेणार? तिची मात्र या प्रश्नाने मनाची घालमेल होत होती. शेवटी भगवान महादेवांना तिची घालमेल लक्षात आली आणि ते तिला विचारतात, तुझ्या मनात काही शंका आहे का? तर ती म्हणाली, तुम्ही जे सांगता ते माझ्या बुद्धीला पटत नाही. त्यावर महादेव स्मितहास्य करून म्हणतात, तुझ्या मनात जर शंका असेल तर तू जाऊन परीक्षा घे, मी इथे वडाच्या झाडाखालीच थांबतो.
भगवती सती निघाली. तिने रामचंद्रांची परीक्षा घेण्यासाठी हुबेहूब सीतेचा वेश आणि रूप धारण केलं आणि रामचंद्र आणि लक्ष्मण जिथे सीतेचा शोध घेत होते तिथे जाऊन पोचली. सतीनं विचार केला, रामचंद्र खरंच परमात्म स्वरूप असतील तर आपल्याला ओळखतील. भगवतीला सीतेच्या रूपात बघून लक्ष्मणाला देखील शंका आली, मात्र रामचंद्रांचा विलाप तसाच चालू होता. आपल्याला बघितलं नसेल म्हणून सती पुन्हा रामचंद्रांसमोर येऊन उभी राहते, मात्र प्रभूंचा विलाप काही थांबेना. असं एक दोनदा झाल्यावर सीतेच्या वेशात असलेली सती म्हणाली, अहो तुम्ही मला पाहिलं नाहीत का? क्षणात रामचंद्र विलाप आवरतात, जणू काही घडलंच नाही. त्यांच्या मुखकमलावर एक मधुर स्मित पसरतं. ते म्हणतात, आई मी तुला ओळखलं आहे, तुला माझा प्रणाम असो. ह्या वाक्यानं मात्र भगवती सतीची भगवान रामचंद्रांच्या स्वरूपाबद्दलची शंका पूर्णपणे निवली. तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं. प्रसंग फार बिकट होता. आपल्याला जिनी वनवासाच्या खडतर दीर्घ प्रवासात मुलाची साथ दिली, जिचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे, अशी आपली प्रिय पत्नी जनकनंदिनी सीतेचा पत्ता लागत नव्हता. त्या भीषण दंडकारण्याच्या प्रदेशात ती एकाएकी लुप्त झाली होती. दुःख शोक काळजी चिंतेनं मन वेढलेलं होतं, मात्र त्याही परिस्थितीत समुद्राच्या तळाशी जसं पाणी अगदी स्थिर असतं तशी प्रभूंची निश्चल स्थिती होती. ही जणू आपल्या परमार्थाची गुरुकिल्ली आहे असं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, देह तरी वरचिलीकडे आपुलिया परी हिंडे, परी बैसका न मोडे मानसींची. अंतस्त्यागी बहिसंगी गुणाचा आपण अभ्यास करत आहोत. आपण संसारी साधक असल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात खूप व्यक्तींशी विषयांशी संपर्क अनिवार्य आहे. घरात नोकरीच्या ठिकाणी मित्र स्नेही संबंधी शेजारपाजार अशी बरीच नाती सांभाळावी लागतात. चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे जावं लागतं. मात्र हे सगळं चालू असताना आपली अंतरस्थिती कशी आहे याचा ठाव आपणच घेतला पाहिजे. आपण संसार करताना मन त्यातील गोष्टींशी एकरूप होतं, तर नाम ध्यान श्रवण करताना मन दाही दिशांनी फिरतं. हे तंत्र उलट करायचं असेल, म्हणजे मन साधनेत रमवून संसारातून बाहेर काढायचं असेल, तर आपण छोट्या छोट्या युक्त्या करून पाहू शकू. आपण ज्या वर्तुळात असू तिथे विशेष मानाची अपेक्षा न करता आपण सहज राहू शकतो का? समटाईम्स अटेंडन्स इज नेसेसरी, पार्टिसिपेशन इज नॉट. ह्या न्यायानं आपण आपली उपस्थिती ठेवू शकतो का? मोठे स्वामीजी म्हणत, उपर्ण झटकलं की मी चाललो. रोज झोपताना विचार केला की आज बोलवलं तर मी तयार आहे ना, आज कुठं अडकलो तर नाहीये ना. अशी रोज तयारी करू तर वेळ येईल तेव्हा आपण निश्चित तयार असू. आत्ताच आपण भगवती सती आणि रामचंद्रांची कथा ऐकली. आपण आता सद्भक्त प्रणव शेठच्या पाठोपाठ देवीचं एक भजन म्हणणार आहोत.
श्रीराम. शांता दुर्गे शांत स्वरूपिणी, शांता दुर्गे शांत स्वरूपिणी, श्यामल कोमल मन मोहिनी, श्यामल कोमल मन मोहिनी, शांता दुर्गे शांत स्वरूपिणी, श्यामल कोमल मन मोहिनी, आदि अनादि अनंत स्वरूपिणी, आदि अनादि अनंत स्वरूपिणी, मुक्ति प्रदायिनी नारायणी, मुक्ति प्रदायिनी नारायणी, शांता दुर्गे शांत स्वरूपिणी, श्यामल कोमल मन मोहिनी, आदि अनादि अनंत स्वरूपिणी, आदि अनादि अनंत स्वरूपिणी, अनंत स्वरूपिणी, आदि अनादि अनंत स्वरूपिणी, मुक्ति प्रदायिनी नारायणी, मुक्ति प्रदायिनी नारायणी, शांता दुर्गे शांत स्वरूपिणी, श्यामल कोमल मन मोहिनी, श्यामल कोमल मन मोहिनी, शांता दुर्गे शांत स्वरूपिणी.
प्रभू श्री रामचंद्र हे लोकांना आनंद देणारे आहेत, लोकाभिराम आहेत. ते उत्तम पुत्र, उत्तम पती, उत्तम बंधू, उत्तम राजा, उत्तम मित्र आणि उत्तम शत्रू देखील आहेत. जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेणेची कही, आपपरू नाही चैतन्य जैसा. चैतन्याला जसा आपपर भाव नाही तसं श्रीरामांचं आहे. ते सर्वांवर सारखीच कृपा करतात. श्रीराम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा अयोध्यावासी खूप दुःखी झाले. त्यांचा विलाप काही केल्या थांबेना. प्रभूंचा रथ पुढे जात होता आणि सर्व प्रजा रथाच्या मागे पाठलाग करत होती. त्यांचं एकच म्हणणं होतं की ज्या ठिकाणी राम जातील तिथे आम्ही नवीन अयोध्या वसवू. आम्हाला घर नको, नातेवाईक नको, सुखसुविधा संपत्ती काहीच नको. आम्हाला फक्त आमचा राम हवा आहे. ह्या घटनेचा आपण थोडा विचार करू. अयोध्येची प्रजा आपलं सर्वस्व त्याग करून श्रीरामांच्या मागे निघाली आहे. हे अचानक घडलं असेल का? तर नाही, यामागे नक्कीच काही परंपरा असली पाहिजे. श्रीरामांनी आपल्या प्रजाजनांबरोबर किती जवळीक साधली असेल, किती लोकांच्या सुखदुःखात ते सहभागी झाले असतील, किती लोकांना त्यांनी सलगी दिली असेल, म्हणून तर लोकांना त्यांचं एवढं वेड होतं. अयोध्या सोडल्यावर बरंच अंतर अयोध्यावासी रामचंद्रांच्या रथामागे चालत राहिले. भूक, तहान, रस्त्यातील दगड, काटे कशाचीच पर्वा न करता ते प्रभूंसोबत चालत राहिले. प्रभूंनी त्यांना अनेकदा परत जायला सांगितले, पण त्यांनी प्रभूंचं एक न ऐकलं. शेवटी प्रभू रात्रीच्या काळोखात सर्व लोक निद्रादेवीच्या अधीन गेले असता कोणाला पत्ता न लागू देता तिथून निघून जातात.
श्रीरामांचं हेच प्रेम, हीच आत्मीयता, हाच मैत्रभाव वानरसेनेबाबत पण दिसून येतो. कधीही न पाहिलेल्या व्यक्तीसाठी वानरसेना आपलं संपूर्ण घरदार सोडून निघाली. प्रत्येक वानर सैनिकाचा हाच भाव होता की वेळ आली तर आपण आपले प्राण सुद्धा देऊ. तुलसी रामायण किंवा वाल्मिकी रामायणात यावर काही प्रसंग दिसत नाही, परंतु मला असं वाटतं की प्रभूंनी कशी सर्वांची मने जिंकली असतील, कसा सर्वांवर विश्वास टाकला असेल, कसं व किती प्रेम केलं असेल सर्वांवर. विशेष करून अंगदाच्या बाबतीत ही गोष्ट जास्त प्रकर्षाने जाणवते. ज्याच्या वडिलांना आपण मारलं त्यालाच आपलासा करून घेणं, त्याचा विश्वास संपादन करणं आणि त्याच्यासोबत मैत्रभाव जपणं हे कसं केलं असेल श्रीरामांनी, यावर जेवढा विचार करावा तेवढं चकित व्हायला होतं. एवढं व्यापक प्रेम आणि हा उदात्त मैत्रभाव पाहिल्यानंतर जर कोणाची आठवण होत असेल तर ती म्हणजे आपल्या सद्गुरूंची, आपल्या स्वामीजींची. जसं प्रेम श्रीरामांनी अयोध्येच्या जनतेवर केलं, वानरसेनेवर केलं, तसंच प्रेम स्वामीजी आपल्यावर करत आहेत. आपल्याला पदोपदी शिकवत आहेत, प्रेरित करत आहेत. खरं तर आपल्या ठिकाणी असे काय गुण आहेत, उलट असं वाटतं की आपण अवगुणांची राशी आहोत. तरीही स्वामीजींनी आपल्याला आपल्या गुणदोषांसकट स्वीकारलं. आपल्याला सुद्धा हाच याच मैत्रभावाचा अभ्यास करायचा आहे. स्वामीजी सांगतात की या सर्व उत्तम गुणांचा अभ्यास करायचा असेल तर सर्वात उत्तम जागा म्हणजे आपलं कुटुंब आणि मग आपलं केंद्र. इथे आपण सर्वजण एका ध्येयाने प्रेरित झालेले, सात्विक व पारमार्थिक जीवनाची इच्छा धरणारे, स्वतःला सतत सुधारण्यासाठी प्रयत्न करत असलेले असे आपण आहोत. ज्या प्रकारे स्वामीजींनी आपल्याला आपल्या गुणदोषासकट स्वीकारलं त्याच प्रकारे आपल्याला देखील सर्वांना त्यांच्या गुणदोषासकट स्वीकारायचं आहे. आपल्या दोषदृष्टीचा त्याग करायचा आहे. मागे स्वामीजींना एक सत्संगात प्रश्न विचारला गेला होता की प्रेमभावाचा अभ्यास कसा करायचा. त्यावर स्वामीजींनी केंद्रात एक छोटीशी साधना घेतली होती आणि त्यांनी सर्वांना डोळे मिटून निर्विचार व्हायला सांगितलं. त्यांनी ध्यानाची साधना करून घेतली आणि तत्पश्चात डोळे उघडल्यानंतर सर्वांना एकच प्रत्यय आला की सर्वत्र शुभता भरून राहिलेली आहे. तेव्हा स्वामीजी असं म्हणाले की प्रेमभावाचा अभ्यास देखील आत्मभावावर राहूनच करता येतो. जेव्हा आत्मभावावर राहायचा अभ्यास जमू लागेल तेव्हाच आपल्या जीवनात खरं मैत्र अवतरेल. रामचंद्रांच्या गुणांचा एक सुंदर अभंग, गुणांचं वर्णन करणारा एक सुंदर अभंग तुलसीदासांनी रचला. आता आपण तो सद्भक्त अभिजित हळबे याच्याकडून ऐकूयात.
आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ वदति तुलसीदास शंकर शेष मुनि मनरंजनम मम हृदय कंज निवास कुरु कामादि खलदल गंजनम श्री रामचंद्र कृपालु भज मन हरण भव भय दारुणम नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम।
रामचंद्रांच्या जीवनात त्यांनी प्रत्येक गुणाचं टोक गाठलेलं दिसतं। शांती, समाधान, दया, कृपा, धैर्य, तितिक्षा, क्षमा असे यच्चयावत गुण इथे सांगता येतील। कोणाला ही कवी कल्पनाच वाटावी। पण आपण मोठ्या स्वामीजींचं जीवन बघितलं। त्यांचं जीवन हे परिपूर्ण होतं। त्यांच्या अंतरस्थितीबद्दल मी फार नाही सांगू शकणार, तेवढी माझी निश्चित पात्रता नाही। पण त्यांचा रोजचा दिनक्रम देखील आदर्शवत होता। त्यात रोज ध्यान, व्यायाम, पूजा, दुकानदारीची कर्म, प्रार्थना, निरूपण सेवा असा अखंड यज्ञ चालू होता। प्रेमाची, आनंदाची उधळण करणारं असं त्यांचं जीवन होतं। त्यांच्याही जीवनात कठीण प्रसंग आले। जवळच्या मंडळींचं अकस्मात देहावसान झालं, दुकानात चोरी झाली, शरीराला व्याधी झाल्या, मात्र ह्यांनी त्यांची शांती, समाधान कधीच ढळलं नाही। निवांतराही ज्योत दिव्याची तैसे मानस झाले, गुरुकृपेने निर्मळ होऊनी शांत तेवत राहिले, असं उद्गारकर्ते झाले। हे जीवन आपल्यासाठी आदर्श आहे। तसंच आपल्या स्वामीजींची सगुण लीला आपण अनुभवत आहोत। सद्गुरूंच्या चरणांशी राहून श्रवण, साधना, सेवा करूनच जीवनाचं इतिकर्तव्य साधेल असा त्यांचा पक्का भाव होता। त्यासाठी जे करायला लागेल त्याची त्यांची तयारी होती। स्वामीजींच्या जवळ राहायचं तर बँकेतील परीक्षा, बढती, बदली या सगळ्यांपासूनच दूर राहणं गरजेचं होतं। आपले सहकारी मित्र आपल्या पुढे जातील, कदाचित आपले वरिष्ठ होतील, याचाही या निर्णयात स्वीकार होता। आहे त्या मिळकतीत समाधानानं राहू शकू असा विश्वास होता। म्हणजे आपल्या सद्गुरूंजवळ राहण्याच्या संकल्पासाठी त्यांनी पूरक विकल्प निवडले। मात्र हे सोपे नव्हते। ह्याच्यात त्यांचा त्याग होता, धैर्य होतं, संसारिक भोगांविषयी स्पष्ट चौकट होती आणि या सर्वांच्या बुडाशी होती असीम गुरुभक्ती, समर्पण। हे जीवन आपल्याला आदर्श आहे। आपलं जीवन हे एका खळाळत्या नदीसारखं आहे। ते सतत वेगानं पुढे चाललं आहे, कधी डोंगर दऱ्यांमधून तर कधी सपाट मैदानांमधून। मात्र आपल्या या जीवन प्रवाहाला सद्गुरु कृपेची सुंदर किनार लाभली आहे। विकार वासनारूपी छोटे मोठे तरंग ह्यात अधूनमधून उठतील, मात्र त्यांनी मर्यादा कधीच न ओलांडावी। साधनेनं प्राप्त झालेला विवेक, धैर्य, आत्मविचाराचा त्याला बांध असावा। जशी नदीची किनार तिचे दिशादिग्दर्शन करते, तसं सद्गुरु विचारानं आपलं जीवन प्रवाही असावं आणि अंतिमत नदी जशी सागराला भेटायला उतावीळ असते, तसं आपलं जीवनही व्यापक गुरुतत्वाशी समरस होण्यासाठी कटिबद्ध व्हावं। आपण आज बोललो तसं छोटे छोटे संकल्प, पण जर आपण आपल्या संपूर्ण शक्तीनिशी त्यांचा ध्यास घेऊ तर हे आपल्याला आपल्या अभ्यासात खूप पुढे घेऊन जाऊ शकतात. आज दसऱ्याच्या मुहूर्तावर आपण आपल्या पारमार्थिक सीमा उल्लंघनासाठी काही एक संकल्प घेऊनच इथून बाहेर पडूया आणि प्रभू श्री रामांच्या स्वामीजींच्या चरणी त्यासाठी आशीर्वाद मागूया. हरिओम तत्सत. आता मी आपल्या सर्वांतर्फे स्वामीजींना विनंती करते की त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे.
हरी 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 स्वामीजी. ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. विजयादशमीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम केंद्रातल्या तरुण मंडळींनी अतिशय समर्थपणाने असा सादर केला. त्याच्यामध्ये विवेक होता, त्याच्यामध्ये उत्तम जीवनाची कल्पना होती. ज्या दुर्गुणांच्या किंवा मानसिक अव्यवस्थेच्या सीमा आहेत त्या सीमा ओलांडून गुण प्राप्त करणं, गुणी जीवन असणं आणि एकूणच जीवनाची उत्तम व्यवस्थिती असणं याची आस होती. एक विचारहीन जीवन आहे ते जीवन, पूर्ण स्वार्थैकजन्य असं आहे ते जीवन, दुष्ट आहे ते जीवन, एक प्रकारे पशुवत असं आहे. केवळ स्वतःचा विचार करणारं आणि स्वतःच्या भोगांचा विचार करणारं आणि त्याकरता वाटेल ते करू इच्छिणारं असं जीवन हे विचारहीनांचं जीवन आहे. महिषासुराचा वध करणं आईने, माता दुर्गेनी, किंवा रावणाचा वध करणं प्रभू रामचंद्रांनी, हे ही स्वार्थाची, करौर्याची, अन्यायाची परिसीमा गाठलेल्या अशा जीवनांचा नाश करणारं दैवी जीवन आपण म्हणून त्याच्याकडे पाहू शकतो. अर्जुनानी विराट राजावर आलेलं आक्रमण एकट्यानी परतवून लावलं तो आजचा दिवस आहे. एक विचारहीनतेचं जे जीवन आहे ते किमान मनुष्य मात्राचं असणारं विचारप्रवण जीवन, उत्तम मनुष्य घडण्याचं जीवन इथपर्यंत जाणं झालं तरी सीमोल्लंघन आहे की ज्याची आज आवश्यकता आहे. समाज जर पाहिला तर समाजामध्ये ज्या प्रकारचं क्रौर्य, अन्याय, अत्याचार दिसताहेत तिथून समाज किमान मनुष्यत्वाच्या भूमिकेवर जरी आला तरी देखील ते सीमोल्लंघन ठरेल असं मला वाटतं. ज्या जीवनामध्ये कणव आहे, न्याय आहे, ज्या जीवनामध्ये धर्माचरण आहे, सत्वशीलता आहे, असं किमान जीवन जरी झालं तरी देखील विचारीपणाचं जीवन, तरी देखील ते सीमोल्लंघन ठरेल. आणि एवढं सीमोल्लंघन जर समाजामध्ये घडलं तर तो समाज जवळपास आदर्श समाज असेल. पण पूर्वीपासून जर पाहायचं झालं तर अशा व्यक्ती देखील कमी आहेत असं दिसतं, पण त्याच्या प्रभावाखाली असलेल्या अनेक सत्वशील लोकांमुळे हा समाज टिकून राहिला. असे निरागस न्यायप्रधान जीवन जगणारे जसे विदुर होते, जसे भीष्म होते, जसे विभीषण होते, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न, अर्जुन, युधिष्ठिर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील, की जे अविचारापासून विचार आणि विचारापासून नीतीचा विचार इथपर्यंतच्या सीमा उल्लंघन हे देखील महत्वाचं आहे. याचं कारण मनुष्यत्वामध्ये दुर्गुण देखील असतात. विचारीपणाने दुर्गुणाला प्रोत्साहन देणं, विचारीपणाने, जसं पुत्रमोह, पुत्रमोहापोटी धृतराष्ट्र अथवा कैकई अथवा द्रोणाचार्य यांची जीवन जर पाहिली तर मनुष्याच्या ठिकाणी असणारे जे दुर्गुण आहेत अतिशय विचारपूर्वक तेही जीवन जगले, पण स्वार्थिक जीवन जगले. किंवा राज्यमोह पाहायचा झाला तर धृतराष्ट्र अतिशय अन्यायानी, ते त्याच्या शब्दामध्येच नावाच्या, जो राष्ट्राचं धारण करतो आणि कशाही पद्धतीने धारण करण्याची इच्छा करतो, धृतराष्ट्र आहे तो. जे आपलं नाही ते धारण करण्याची इच्छा आणि ते हातात टिकून ठेवण्याची इच्छा, म्हणून विचारहीनतेकडून उत्तम विचारशीलतेकडचं सीमोल्लंघन आणि हे उत्तम विचारशीलतेकडून निर्विचारतेकडे जाणारं असं जीवन सीमोल्लंघन, की ज्या सीमेच्या पलीकडे रामचंद्र उभे आहेत, ज्या सीमेच्या पलीकडे भगवान श्रीकृष्ण उभे आहेत, असं जीवन. शास्त्रसंमत विचारीपणा जो आहे त्याच्याही सीमा ओलांडायला लागतात. आणि भगवंत जे इच्छिल ते अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागते. म्हणून आधी व्यक्तीने चांगलं होणं ही देखील सीमा ओलांडणं आहे, आणि मग नंतर या चांगल्या व्यक्तीने श्रीकृष्ण शरण असावं, जसे विदुर होते, जसे भीष्म होते, जसा विभीषण होता, जसा सुग्रीव होता, रामचंद्रांना शरण, आणि रामचंद्र म्हणतील तसं, श्रीकृष्ण म्हणतील तसं. जर श्रीकृष्णांना आपलं जीवन नको असेल तर त्या जीवनाचा त्यागही केलेला बरा असा भीष्माचार्यांनी विचार केला. त्यांना मारणं अशक्यच होतं, इच्छामरणी होते. भगवंतांची इच्छा पाहून त्यांनी देह सोडला, देह सोडण्याचं ठरवलं. जे निर्विचारतेनी युक्त आहेत, निर्विचार आत्मबोध ज्यांनी संपादन केलेलं आहे, असं जे जीवन आहे ते जीवन आपल्या भारतवर्षामध्ये आदर्श जीवन म्हणून समजलं गेलं, पाहिलं गेलं. साधकाच्या अंगानी जर पाहायचं झालं तर भाराभर कर्म करणं याच्यापेक्षा स्वधर्म कर्मामध्ये, म्हणजे कर्तव्य कर्मामध्ये केवळ राहणं, कर्तव्य कर्म करत राहणं हे सीमोल्लंघन आहे. अव्यवस्थित जीवन आहे ते व्यवस्थित करणं हे सीमोल्लंघन आहे. सर्व कर्मांना हात घालणं याच्याऐवजी तुला दिलेल्या कर्मांमध्येच तू राहा, आणि त्या कर्मांमध्ये जी परिमितता आहे त्या परिमिततेमुळे साधने करता वेळ काढ, हे सीमोल्लंघन आहे. आणि या स्वधर्म कर्मामधून देखील फलत्याग आणि अहंकर्तृत्व आणि फलभोक्तृत्व, कर्माचा अहंकार, देहाचा अहंकार, फळ मिळवण्याची अनिवार्य इच्छा आणि फळाकरताच केवळ धडपड, या सीमेमध्ये बांधलेलं जे जीवन आहे त्याच्याऐवजी निरहंकारितेचं जीवन आणि फळ हे जसं मिळायचं तसं देह मनबुद्धीला मिळेल, मी त्यापासून अलिप्त, स्वधर्म कर्म करत असताना देखील या प्रकारचं सीमोल्लंघन करता येतं, येऊ शकतं, आणि या प्रकारचं सीमोल्लंघन करत असताना अकर्म आत्मदशा, नैष्कर्म्य आत्मदशा संपादन करणं हे अंतिम सीमोल्लंघन, इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. भक्ती करत असताना एकविध अव्यभिचारी असं भगवंत म्हणतात, तशा प्रकारची भक्ती, सगुणाची भक्ती, करायला धैर्य लागतं, कारण आपण देहबुद्धीनी इतके बांधलेले असतो, आपल्या स्वतःच्याच देह अहंकारामुळं आपण कोणासमोर वाकायला तयार होत नाही. नमस्कार करणं ही कठीण गोष्ट आहे, आणि एक वेळ मूर्तीला नमस्कार इथपर्यंत मान्य असतं, पण देहधारी व्यक्तीला म्हणजे संतांना नमस्कार करणं, भूदेव संतासी सदा नमावे लवावे, हा नमस्कार फार अवघड आहे. म्हणून संतांना, आराध्य दैवताला, सद्गुरूंना नमस्कार करणं निदान हेही सीमोल्लंघन आहे. मग त्यांच्या उपदेशाप्रमाणे चालणं हे अजून एक सीमा ओलांडण्यासारखं आहे, आणि असं चालत असताना चित्तशुद्धीद्वारा आत प्रेमाचा झुळूझुळू झरा वाहणं, कठोरता नाहीशी होणं, सर्वाभूती प्रेम वाटणं हे अजून एक सीमोल्लंघन आहे, आणि या सीमोल्लंघनाच्या पलीकडं आपल्या अंतर्यामी आपण आदर्श मानलेल्या सगुणाच्या योगानी निर्गुण परमात्म्याचा बोध होणं, निर्गुण आणि सगुण, जे निर्गुण आहे तेच सगुण झालेलं आहे असं लक्षात येणं, जसं मला माझ्या अंतर्यामी असणाऱ्या निर्गुण आत्मतत्वाचा बोध होणं, आणि हा बोध वागवणारा जो देह आहे तोही चिन्मय आहे, आणि सर्व देहच चिन्मय आहेत, अशा विकाररहित दृष्टीने जगताकडे पाहायला येणं हे अजून एक सीमोल्लंघन आहे. अंततः जड जीव सर्व मिळून परमात्मा आहेत असा बोध होणं हे सीमोल्लंघन आहे. आणि ध्यानाचा विचार केला तर ध्यान न करणाऱ्यांनी डोळे मिटून ध्यान करायची इच्छा करणं हेच सीमोल्लंघन आहे, प्राथमिक सीमोल्लंघन. मग ध्यानामध्ये साक्षीत्व सांभाळणं, विचाराच्या मागं न जाणं, विचाराच्या सीमेमध्येच राहणाऱ्याला साक्षीत्व फार कठीण जातं, म्हणून त्या सीमा टाकून देऊन विचाराचाही त्याग करण्याचा अभ्यास करणं हे सीमोल्लंघन आहे. आणि निर्विचारता प्राप्त झाल्यानंतर निष्कंप चैतन्य, त्याचा बोध होणं ते आपण आहोत असं समजणं अंततः हे सीमोल्लंघन आहे. आणि असा बोध झाल्यानंतर शुभदृष्टीनी, समदृष्टीनी, मैत्रभावानी सर्व जगताकडे पाहणं आणि वर्तन करता येणं हे अजून एक सीमोल्लंघन आहे. प्रभू रामचंद्रांचं जीवन आता तुम्ही वर्णन करून सांगितलं, हे प्रभू रामचंद्रांचं जीवन या सर्व प्रकारच्या अंतिम सीमा ओलांडून धन्य झालेलं असं जीवन होतं. श्री रामचंद्र हे त्यांची इच्छा असती तर साधूंच्या संगतीतच राहिले असते. इच्छा याचा अर्थ बाह्य परिस्थिती तशी अनुकूल असती तर, आणि वनवास त्यांना जो स्वीकारावा लागला तो मुख्यतः हे जे सगळं 14 वर्षाचा जो वनवास आहे त्याच्यातल्या शेवटच्या 8-10 महिन्यात घडलेल्या घटना गोष्टी आहेत. सीतामाईंचं हरण आणि इत्यादी. पण या सगळ्या इच्छा ते ऋषींच्या सहवासात राहिले. वेगवेगळ्या ऋषींच्या आश्रमांमध्ये गेले, तिथं त्यांनी तत्वचर्चा केली, त्यांच्याकडून समजून घेतली जीवनाची तत्व. आपल्या देहाचा अहंकाराच्या सीमा ओलांडून समोर असलेल्या ऋषींच्या आसनावर बसणं, नम्र भावानी त्यांना प्रश्न विचारणं, त्यांच्याकडून जीवनाचं तत्वज्ञान समजून घेणं आणि ते तत्वज्ञान आपल्या हृदयाशी घट्ट करत राहणं, ही कृती रामचंद्रांनी केली. आज या मुलांनी म्हणूनच अनारोग्याच्या सगळ्या सीमा ओलांडून आरोग्याच्या असीम प्रांतामध्ये प्रवेश करायचा असेल तर वेडवाकडं खाता येणार नाही. त्यांनी सांगितलं की बेकरी प्रॉडक्ट्स आणि काय काय जे आहे ते सामोसे, वडे, मिसळ, तर हे चांगल्या अर्थाने सीमोल्लंघन आहे. चांगल्या अर्थाने हे सीमोल्लंघन आहे. या चवीच्या सीमेमध्ये अडकून पडून आपल्या जीवनाचा नाश करणं, साधकांनी आपलं जीवन जर सांभाळलं नाही, वयाच्या 30-40-45 जर पोट सुटलं तर तो काय साधना करणार? काय साधना करणार? तो बसणार कसा? 1.5 तास, 3 तास, 9 तास जर बसायचं असेल तर व्यायाम नको करायला, नियमित जीवन नको जगायला. आणि त्या प्रकारचं सीमोल्लंघन हे रामचंद्रांचं जीवन सांगत असताना या मुलांनी वर्णन करून सांगितलं, हे मला आवडलं, हे मला आवडलं. आपल्या मोहाच्या, आसक्तीच्या, अशांततेच्या, चिंतांच्या, भयाच्या सीमा ओलांडून एका निशंक, निश्चिंत, निवांत, शांत अशा जीवनाच्या असीम प्रांतामध्ये प्रवेश करणं, भयाच्या सीमेमध्ये राहण्याची गरज नाहीये. त्याच्यासाठी आत्मबुद्धी निश्चयाची, तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरो नये, अशा प्रकारचं लक्षात ठेवून जीवन जगायला पाहिजे. आणि हे न विसरण्यासाठी ध्यानही करायला पाहिजे. ध्यानाचा प्रांत फार व्यापक, असीम आहे. मला असं वाटतं की हे सर्व गुण आणि गुणांच्या व्यापक प्रांतामध्ये विहार करणं या त्या सीमा ओलांडण्याच्या युक्त्या आहेत. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत असेल ते स्वीकारणं आणि जे जे संकुचित, हानिकारक, नाश करणार असेल तर ते सोडून देणं हे ते सीमोल्लंघन आहे. हे सीमोल्लंघन आपल्या सर्वांकरता आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर या सीमा ओलांडण्यासाठी आपण इथं येतो. या सीमा ओलांडण्यासाठी आपण 12 महिने 24 तास प्रयत्नशील आहोत आणि राहणार आहोत. त्याचं स्मरण करून देण्याचा आजचा दिवस आहे असं मला वाटतं. भगवान श्रीकृष्ण असोत, भगवान श्रीराम असोत, माता दुर्गा असो, त्यांच्या जीवनावरून आपण काय शिकायचं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जर समजलं तर हाच निष्कर्ष निघतो की या सगळ्या सीमा ओलांडून आपलं जीवन पलीकडे जर गेलं तर अद्वैत मृत्यूरहित देहरहित सच्चिदानंद अशा निर्मळ बोधामध्ये आपण जाऊ शकू. आणि तीच गोष्ट ही विजयादशमी आपल्याला खुणावते आहे असं समजा. आपण स्वामीजींच्या आशीर्वादानी आणि सर्व संतांच्या संप्रदायाच्या आशीर्वादानी हा प्रयत्न करायला मोठ्या जोमानी सुरुवात केलेलीच आहे. आपला वेग आपण वाढवू. आपल्या वेगावरच आपल्या जीवनाची सगळी गणितं अवलंबून आहेत. आपलं चालणं किती वेगवान आहे यावरच सगळं आहे. या सीमा लवकरात लवकर आपण ओलांडलो तर सीमा ओलांडल्यानंतर देखील आपल्या आयुष्याचा काही काळ आपल्याला मिळेल. अगदी सीमा ओलांडली आणि देह ठेवला असं करायच्याऐवजी सीमा ओलांडली आणि 5-25 वर्ष मिळाली तर किती चांगली गोष्ट आहे. आणि तेव्हा हे सीमोल्लंघन खऱ्या अर्थाने सार्थ देखील ठरेल. हरी ओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.